इफिसकरासपत्र अध्याय 4. म्हणून मी जो प्रभूमधील कैदी दास तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे त्याला शोभेल अशा प्रकारे रहा. नेहमी नम्रता सौम्यता दाखवा आणि सहनशीलतेने एकमेकांबरोबर प्रीतीने रहा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा. एक शरीर व एकच आत्मा आहे, ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास बोलाविले होते. एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा, एक देव आणि पिता जो सर्वांचा मालक आहे, जो प्रत्येक गोष्टीद्वारे कार्य करतो आणि जो प्रत्येकात आहे. ख्रिस्ताच्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणास प्रत्येकाला कृपेचे विशेष दान दिले आहे, यासाठीच पवित्र शास्त्र असे म्हणते.
जेव्हा तो उच्चस्तरी चढला तेव्हा त्याने युद्ध कैद्यास आपल्या बरोबर नेले आणि त्याने लोकांना देणग्या दिल्या.
आता जेव्हा ते असे म्हणते वर चढला, तर त्याचा अर्थ काय? म्हणजे तो पृथ्वीच्या खालील प्रदेशात सुद्धा उतरला असाच होतो की नाही? जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गाहून उंच ठिकाणी चढला, यासाठी की सर्व गोष्टी त्याला भरता याव्यात. आणि त्याने स्वतःच काही लोकांना प्रेषित, इतर काही जणांना भविष्य सांगणारे सुवार्तिक, तर दुसऱ्यांना मेंढपाळ व शिक्षक असे होण्याची दाणी दिली. ख्रिस्ताने त्या देणग्या देवाचे लोक सेवेच्या कार्यासाठी तयार करण्यास व आत्मिक रीतीने ख्रिस्ताचे शरीर सामर्थ्यवान होण्यासाठी दिल्या. आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाचे आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते. आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते. हे असे आहे म्हणून यापुढे आपण लहान बालकासारखे नसावे, म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपट योजनेला महत्व देते अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत. त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे. ख्रिस्त हा मस्तक आहे ज्यावर सर्व शरीर आधारित आहे. ते आधार देणाऱ्या प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले असते आणि प्रत्येक भाग त्याने जसे कार्य करायला पाहिजे तसे करतो. संपूर्ण शरीर वाढते व प्रीतीत बळकट होत जाते. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात सावध करतो, ज्याप्रमाणे विदेशी त्यांच्या मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. त्यांची अंतकरणे अंधकारमय अशा स्थितीत आहेत आणि देवापासून जे जीवन येते त्यापासून ते वेगळे झाले आहेत, कारण ते अजान आहेत आणि त्यांची अंतकरणे कठीण झाली आहेत. त्यांना आता कशाचीच लाज वाटत नाही व त्यांनी स्वतःला कामातूरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेच्या सवयीला वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्त शिकला नाही आणि मला यात काही शंका नाही की तुम्ही त्याच्याविषयी ऐकले आहे आणि येशूमध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे त्याचे अनुयायी म्हणून ते सत्य तुम्ही शिकला असाल. तुमच्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्हाला तुमच्या जुन्या मनुष्यापासून सुटका करून घेण्यास शिकविले होते. जो मनुष्य फसवणुकीच्या इच्छेने अशुद्ध झाला आहे, यासाठी तुम्ही अंतकरणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. म्हणून लबाडी करू नका. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या बरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे. तुम्ही रागवा पण पाप करू नका. सूर्यास्तापूर्वी तुम्ही तुमचा राग सोडून द्यावा. तुमचा पराभव करण्याची सैतानाला संधी देऊ नका. जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये, उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे, यासाठी की जो कोणी गरजू असेल त्याला त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, तर आध्यात्मिक सामर्थ्यासाठी ज्याची लोकांना गरज आहे ते चांगले मात्र निघो, यासाठी की जे ऐकतील त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण तुम्ही आत्म्याबरोबर देवाची संपत्ती म्हणून तारणाच्या दिवसासाठी शिक्का मारलेले असे आहात. सर्व प्रकारची कटुता संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाई बरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.